व्याप्तं जगत्येन चितात्मभावात् रज्ज्वा यथा हेर्हि चराचरं यत् सन्यस्य सर्वं च सदात्मभावे स्वयं समस्तं च बभूवयस्तु निस्सङ्गनिर्मुक्तिपदं प्रपद्य ब्रह्मात्मभावेन विराजितो यः श्रीसौम्यकाशीशमहेश्वराय तस्मै नमः स्वामितपोवनाय श्रीसौम्यकाशीशमहेश्वराय तस्मै नमः स्वामितपोवनाय अखण्डभाव शिवरूपतत्त्व चिति स्वभाव परमात्मसत्य सत्यस्य सत्य सुधियैव गम्य पर प्रधानात् परमेश्वरो यः आद्यन्तहीनो निरपेक्षदीप्ति स्वतः स्वरूपेण विपुल्लितो यः श्रीसौम्यकाशीशमहेश्वराय तस्मै नमः स्वामितपोवनाय श्रीसौम्यकाशीशमहेश्वराय तस्मै नमः स्वामितपोवनाय मन्तुं न शक्यो मनसा कदाचित् वक्तुं न केनापि तथा न वाचा बोद्धुं च बुद्ध्यापि तथा न शक्यो बुद्ध्यादिसाक्षी खलु केवलोऽयः सर्वेन्द्रियातीतपतस्थितोऽपि सर्वेन्द्रियप्रेरयिता परो यः श्रीसौम्यकाशीशमहेश्वराय तस्मै नमः स्वामितपोवनाय शुद्धादिशुद्धं च सता प्रबुद्धो विश्वेश्वरो विश्वपरप्रसन्नः व्यापी परब्रह्मणि मोदमानो वेदान्तसार सुधियां शरण्या एको वशि सर्वभूतादिवास सर्वाधिपः सर्वजीवात्मको यः श्रीसौम्यकाशीशमहेश्वराय तस्मै नमः स्वामि तपोवनाय श्रीसौम्यकाशीशमहेश्वराय तस्मै नमः स्वामि तपोवनाय अशब्दमस्पर्शमरूपवच्च तथारसं नित्यमगन्धवच्च निरञ्जनं नित्यनिरीहमेघं बुद्धे परं निर्गुणसद्ध्रुवं च गुह्यं गभीरं गगनोपमं यः पश्यन्ति निर्धूतमलायतीन्द्रः श्रीसौम्यकाशीशमहेश्वराय तस्मै नमः स्वामितपोवनाय श्रीसौम्यकाशीशमहेश्वराय तस्मै नमः स्वामितपोवनाय तेजोमयं दिव्यममेयशक्तिं सनातनं शान्तमनामयं च अद्वैतमाश्चर्यमचिन्त्यरूपं परात्परं नित्यम् സത്യമനന്തമാദ്യം ജ്ഞാനപ്രകാശേന വിശുദ്ധസത്വ യം പശ്യതി സ്വാത്മനി ചിന്ത്യമാനം ശ്രീ സൗമ്യ കാശീശ മഹേശ്വരായ തസ്മൈ നമ സ്വാമി തപോവനായ ശ്രീ സൗമ്യ കാശീശ മഹേശ്വരായ തസ്മൈ നമ സ്വാമി തപോവനായ തസ്മൈ നമ സ്വാമി തപോവനായ.